पाठ्यपुस्तक पाठ एक व्यक्ती आणि वल्ली तीन स्त्री पुरुष आणि घरकाम दोन
हॅलो
बोल कसा चाललाय सेमिनार जयपूर कसंय
मी तुला न सांगता एक उद्योग करून ठेवलाय सौरभ
अच्छा काही इंटरेस्टिंग
चुप रे ऐक ना इथे एका ब्रिटिश संशोधकाशी ओळख झाली म्हणजे माझं प्रेझेंटेशन झाल्यावर त्यांनीच स्वतःहून करून घेतली ते माझ्याच विषयातलेत त्यांच्या विद्यापीठातर्फे काही शिष्यवृत्ती दिल्या जातात संशोधनासाठी माझा विषय त्यात बसतोय म्हणजे माझं सादरीकरण त्यांना खूप आवडलेलं दिसलं एक्सलंट असं म्हणाले ते
मग
मला ती स्कॉलरशिप मिळू शकेल एका वर्षासाठी
मग अडचण काय
ते तिकडच्या विभागप्रमुखांना मेल पाठवणार आहेत त्याआधी म्हणजे अर्ध्या तासात माझा निर्णय त्यांना सांगायचाय काय करू सौरभ
तुला जावंसं वाटतंय की नाही
खरं तर हो वाटतंय खूप चांगली संधी आहे पण सायूचं काय
सायूचं काय मी आहे ना तिचा बाप
तुला जमेल
हे बघ रमा आणखी एक मूल जन्माला घाल असं म्हणालीस तर तेवढं मला जमणार नाही पण जन्माला आलेलं मूल मला सांभाळता येणार नाही आत्ताही मीच करतोय ना सगळं
अरे पण पूर्ण वेळ रोज 24 तास शिवाय घरातलंही बघायचंय तुझं काम
रमा अर्धा तास संपत आला पळ लवकर
सौरभ
बाय